आकाशवाणी मुंबई। नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातल्या 57 जागांसाठी उद्या मतदान। गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 8.2%। सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानी। धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्वल रेवण्णा 6 जूनपर्यंत विशेष तपास पथकाच्या कोठडीत। आणि भारतीय मुष्टीयोद्धा निशांत देवचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या 57 लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार आहे। मतदानाची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकरित्या पार पडावी यासाठी निवडणूक आयोगानं सर्व तयारी केली आहे। उष्णतेच्या लाटेचा विचार करता मतदारांना आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या सूचना निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। या 7व्या टप्प्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या प्रत्येकी 13, बिहारमधल्या 8, ओदिशातल्या 6, हिमाचल प्रदेशातल्या 4, झारखंडमधल्या 3 आणि चंदीगडच्या 1 जागेसाठी मतदान होणार आहे। तसंच ओदिशा विधानसभेच्या उर्वरित 42 जागांसाठीचं मतदानही उद्या पार पडणार आहे। सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल। लोकसभा निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद, काँग्रेसचे मनीष तिवारी, विक्रमादित्य सिंह, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या मीसा भारती आणि तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद होईल। लोकसभा निवडणुकीच्या काळात प्राप्तिकर विभागानं 1,100 कोटी रुपयांची रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत। 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी 390 कोटी रुपये जप्त केले होते। त्या तुलनेत हे प्रमाण 182% जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली। लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला भरघोस मताधिक्य मिळेल असा दावा काँग्रेसनं आज केला। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना हा दावा केला। भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेसचा निवडणूक प्रचार सकारात्मक झाला असून काँग्रेसनं 77 दिवसात आदर्श आचारसंहिता भंग केल्याच्या 117 तक्रारी निवडणूक आयोगाकडे नोंदवल्या, परंतु आयोगानं यावर काहीही कारवाई केली नाही असंही ते म्हणाले। देशाचा स्थिर मूल्याधारित जीडीपी वाढीचा दर 2023 आणि 2024 या वर्षात 8.2% राहिला। केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती दिली। 2022-23 या आर्थिक वर्षात हा दर 7% नोंदवला गेला। 2023-24 या वर्षात स्थिर मूल्याधारित जीडीपी 173 लाख कोटी रुपयांच्या वर जाईल असा अंदाज आहे, तर चालू मूल्याधारित जीडीपी 295 लाख कोटी रुपयांच्या वर जाईल असा अंदाज आहे। सलग दुसऱ्या सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1,25,101 कोटी रुपयांची गुंतवणूक आली। गुजरातमध्ये गेलेल्या एकूण गुंतवणुकीच्या दुपटीपेक्षा अधिक, तसंच गुजरात आणि कर्नाटकमध्ये गेलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक ही गुंतवणूक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागानं ही आकडेवारी प्रसिद्ध केल्याचं फडणवीस म्हणाले। 2022-23 या आर्थिक वर्षात 1,18,422 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली होती। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपले 100 टन सोने ब्रिटनमधून भारतात परत आणलं आहे। याचा भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वावर आणि जागतिक बाजारपेठेवर लक्षणीय परिणाम होईल। बहुतेक देश त्यांचं सोनं बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीत ठेवण्यासाठी शुल्क भरतात। यावर्षी 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेकडे 822 मेट्रिक टन सोनं होतं। मतमोजणीच्या दिवशी ताज्या निकालांच्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करणार आहे। तसंच निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा सकाळी 9:05 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सादर करण्यात येईल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाचा खासदार प्रज्वल रेवण्णा याला लैंगिक शोषण प्रकरणी बंगळूरच्या एका न्यायालयानं 6 जूनपर्यंत विशेष तपास पथकाची कोठडी सुनावली आहे. त्याला दररोज आपल्या वकिलाला भेटण्याची परवानगीही न्यायालयानं दिली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करत आहे. जवळपास 35 दिवसांनंतर जर्मनीवरून भारतात परतलेल्या प्रज्वल रेवण्णाला काल रात्री बंगळूर विमानतळावरून विशेष तपास पथकानं अटक केली होती. स्वाती मलिवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास अद्याप प्राथमिक टप्प्यावर असून तो पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल असं न्यायालयानं म्हटलंय. अतिरिक्त सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी योग्य तपास करण्यासाठी कुमार यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करणारा अर्ज सादर केला होता. विभव कुमार विरुद्ध 16 मे रोजी एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर कुमार यांनी जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने आज कुमार यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. तंबाखू सेवनानं दरवर्षी देशात 13 लाख नागरिक मृत्यूमुखी पडतात, त्यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर आर्थिक बोजा पडत असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं. आजच्या जागतिक तंबाखू दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तंबाखू सेवन आणि हे व्यक्तिगत आणि सामाजिक हानिकारक असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलंय. तंबाखू सेवनावर नियंत्रणासाठी सरकारनं 2024 सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादन अधिनियमन कोटापा 2003 लागू केला. त्याबरोबरच तंबाखूमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत जनजागृतीसाठी अभियान चालवलं जातं असल्याचंही ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी विजापूर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणाहून 16 माओवाद्यांना अटक केली आहे. यापैकी 11 जणांना गोरना पडियारपारा परिसरातून तर 5 जणांना भुसापूर परिसरातून अटक करण्यात आली. सुरक्षा दलांच्या हालचाली रोखण्यासाठी अडथळे निर्माण करणं आणि स्फोट घडवून आणणं अशा घटनांमध्ये सहभागाचा आरोप त्यांच्यावर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. रेमाल चक्रीवादळानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम या राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधल्या प्रमुख नद्यांची पाण्याची पातळी वाढली असून काही भाग जलमय झाला आहे. पुरात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे इम्फाळ शहरात पूर आलाय. पुरात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता आहे. इम्फाळ शहरातला सखल भाग आणि प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत. इम्फाळमध्ये बचाव कार्य सुरू असून सरकारने पूरग्रस्त कुटुंबांसाठी 56 मदत शिबिरे उघडली आहेत. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूरस्थितीबाबत चिंता व्यक्त केली असून केंद्र सरकारकडून राज्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री कोपीचंद या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी दक्षिण कोरियाच्या किम सो योंग आणि कॉंग ही योंग या जोडीवर 18-21, 21-19, 24-22 असा पराभव केला. 1 तास 19 मिनिटं चाललेल्या या सामन्यात भारताच्या जोडीची सुरुवात अडखळत झाली आणि त्यांनी पहिला गेम गमावला. मात्र जोरदार पुनरागमन करत त्रिशा आणि गायत्री यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. बँकॉकमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत मुष्टीयोद्धा निशांत देवनं पुरुषांच्या 71 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवलाय. त्यानं मोल्दोवाच्या सेबोटारीचा 5-0 असा पराभव करून 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळवणारा तो सध्या एकमेव भारतीय पुरुष मुष्टीयोद्धा आहे. यापूर्वी निखत झरीन, प्रीती आणि लोवलीना बोरगोहाईन या महिला मुष्टीयोद्धांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातल्या 57 जागांसाठी उद्या मतदान. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 8.2%. सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानी. धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्वल रेवण्णा 6 जूनपर्यंत विशेष तपास पथकाच्या कोठडीत. आणि भारतीय मुष्टीयोद्धा निशांत देवचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.